प्रबोधन करायचं मी सांगणार माझ्या वाटेवर सगळे म्हणतील आणि मग नंतर जे
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यासन आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ध्यान आणि सत्संग कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ध्यानाने होईल। एक अर्धा तास आपण ध्यानाला बसणार आहोत आणि नंतर आपला प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू होईल। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। स्वामी मकरंदनाथ आपल्याला ही प्रार्थना सांगतील। स्वामींच्या पाठोपाठ आपण म्हणणार आहोत, त्यानंतर आपण ध्यानाला बसू। त्यावेळेचे श्लोक स्वामीजी सांगतील आणि आपण त्यावेळेला ध्यानाला बसणार। तेव्हा मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी प्रार्थनेची सुरुवात करावी।
अध्यात्मविद्येचा जो का आदि गुरु, विद्येचा जो का आदि गुरु, आदिनाथ दातारु बंधु आता, शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र, जायोगे मच्छिंद्र धन्य झाला, मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध, उढे गहिनी नाथ सिद्ध योगी, गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी, निवृत्तीने दिले ज्ञान देवा, ज्ञान देवा पाठी देव चूडामणी, पुढे गुंडाख्यादी रामचंद्र, महादेव रामचंद्र विश्वनाथ, गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद, तयाचा अंकित माधवनाथ थोर, गुज योग सार देई मज, उपदेशिला सोहं मंत्र ध्यान खूण, आत्मरंगी पूर्ण रंगविले, स्वानंद वैभवी धाला मकरंद, स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरु सेवा छंद धरुनिया गुरु सेवा छंद धरुनिया नरदेही चरमलक्ष जन्म मरण चक्री मोक्ष परमार्थी राहोनी दक्ष आत्मज्ञान साधावे आत्मज्ञानासी कारण तो वैराग्य विचार पूर्ण त्याचे नी आधारे आसन जमवावे बरे भक्ति प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे गुरुवाक्याचे चिंतन अर्थावबोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे नाभी पासो निचित गगन मन प्राणाते एकवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यये हाता चिदानंदासी ऐक्यता निराहे पुनरपि वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे वृत्ती उद्भवता साक्षित्व धरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरुपाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे श्री गुरुपाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे
श्रीराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झाले नी जगी मी झाके तरी अद्वयत्वे कोण फाके, किळेवरी माणके लपिजे काही, विश्वामध्ये परमात्मा ओतप्रोत भरून राहिलेला आहे, पण ती पाहण्याची दृष्टी संतांना सद्गुरूंना शरण गेल्यानंतर प्राप्त होते। त्यासाठीच वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यासन आणि स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। साधकाने निशंक होऊन आपला साधनेचा प्रवास सुरू करणं हे त्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीने आज परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ सद्भक्त मिलिंददादा लिमये आणि सद्भक्त पंकजदादा करवंदे आज इथे उपस्थित आहेत. आपल्या शंकांना आपलं शंका समाधान ते करतील. आपण लिहून दिलेले असतील किंवा आपल्याला प्रश्न उत्तर सुरू असताना एखादा प्रश्न एखादी शंका जरी मनात आली तरी आपण निसंकोचपणे विचारू शकता अथवा कागदावर लिहून पुढे देऊ शकता. स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी
इथं काही प्रश्न आहेत देखील, तसंच आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण पाठवूनही देऊ शकतो. एक प्रश्न इथं असा आहे, आत्मा मन बुद्धी या तीन कल्पना आहेत ना, असतील तर त्या दाखवता येत नाहीत. मन व बुद्धीतला फरक उदाहरण देऊन समजावणे शक्य आहे, पण आत्मा ही कल्पना सिद्ध कशी करणार? मन व बुद्धी आत्म्याला असतात का नश्वर देहाला असतात? हे कसे पटवणार? माझ्या समजुतीप्रमाणे बुद्धी हा देहाचाच एक आविष्कार आहे. बायोलॉजिकल डेव्हलपमेंटवर बुद्धी अवलंबून आहे. आपली अनुवंशिकता व आपले खाणेपिणे यावर बुद्धी अवलंबून आहे. मन आत्म्यात आहे का ते देहात आहे, का ते देहात आहे आत्म्यात नाही, कसे पटवणार? मन बुद्धीवर नियमन करते का बुद्धी आपले मन तयार करते? अशा प्रकारचा प्रश्न आहे. बऱ्याच दिवसांनी असा एक चांगला प्रश्न आला. पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आत्मा ही कल्पना नाहीये, तर तुम्हाला काय फरक पडतो? मी तुम्हाला जर सांगितलं की मन आणि बुद्धी या कल्पना आहेत तर तुम्हाला काय फरक पडतो? आणि त्या दाखवत येत नसतील तर तुम्हाला काय फरक पडला? मन आणि बुद्धीतला फरक उदाहरण देऊन तुम्ही सिद्ध केलात तर तुम्हाला काय फरक पडला? आत्मा ही कल्पना सिद्ध करता आली नाही तर तुम्हाला काय फरक पडला? मन आणि बुद्धी आत्म्याला असतात असं समजलं तर तुम्हाला काय फरक पडला? किंवा मन आणि बुद्धी आत्म्याला नसून नश्वर देहाला असतात असं समजलं म्हणजे तुम्हाला काय फरक पडला? तुम्हाला हे पटवता आलं नाही तर तुम्हाला काय फरक पडला? आणि तुम्हाला हे पटवता आलं तर तुम्हाला काय फरक पडला? तुमच्या समजुतीप्रमाणे बुद्धी हा देहाचाच एक आविष्कार आहे, बायोलॉजिकल डेव्हलपमेंटवर बुद्धी अवलंबून आहे, ही तुमची समजूत असल्यामुळे इतरांना काय फरक पडला? आपली अनुवंशिकता आणि आपलं खाणं पिणं याच्यावर बुद्धी अवलंबून आहे हे समजलं तर तुम्हाला काय फरक पडला? तुम्हाला तुमची अनुवंशिकता थोडीच बदलता येणार आहे. आणि खाण्यापिण्यावर बुद्धी अवलंबून आहे असं जर म्हटलं तर एकच आई आपल्या मुलांना एकाच प्रकारे अन्न देते, त्यांची बुद्धी वेगवेगळी आहे हे समजून तुम्हाला काय फरक पडला? बरोबर आहे का? मन आत्म्यात आहे का ते देहात आहे आणि आत्म्यात नाही, हे कसं पटवणार? हे पटलं तरी तुम्हाला फरक पडणार नाही, आणि हे पटलं नाही तरी तुम्हाला काही फरक पडणार नाहीये. मन बुद्धीवर नियमन करते का बुद्धी आपले मन तयार करते यांनी तुम्हाला काही फरक पडत नाही. आपल्याला शांती हवी आहे हे समजून घ्या. आपल्याला मनाच्या निस्तरंगतेमुळे समाधान वाटतं हे समजून घ्या. आपल्याला बुद्धी तर्करहित झाल्यावर सुख वाटतं हे समजून घ्या. तरी मी याची उत्तरं देणार आहे. याची उत्तरं टाळण्यासाठी मी हे तुम्हाला सांगत नाहीये. पण कधी कधी तुम्हाला तुमचा तर्क तुम्हाला नक्की योग्य रीतीने आणि योग्य त्या ठिकाणी घेऊन जातो आहे का घेऊन जात नाहीये हेही तुम्हाला समजलं पाहिजे. कारण या गोष्टी समजून तुम्हाला काही उपयोग नाहीये. प्रथम म्हणजे मन आणि बुद्धी या कल्पना आहेत हे बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव जिये संगे जीव दशा वस्तू. मन ही कल्पना आहे पण तुम्हाला काही फरक पडत नाही हे लक्षात घ्या. मन ही कल्पना आहे. बुद्धी ही मनासारखी तितकी कल्पना नाहीये. मन ही अगदीच कल्पना मानलेली आहे पण बुद्धी ही अगदी कल्पना मानलेली नाहीये. आपल्या ठिकाणी जी शुद्ध जाणीव शक्ती आहे ज्या जाणीव शक्तीला स्वतःचा बोध झाला की जिला आत्मा असं म्हटलं जातं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते परत एकदा सांगतो. आपल्या ठिकाणी जी शुद्ध जाणीव शक्ती आहे आपल्या म्हणजे अस्तित्वाच्या देहाच्या नाही. अस्तित्वाच्या ठिकाणी जी शुद्ध जाणीव आहे की ज्या जाणीवेला स्वतःचा बोध झाला म्हणजे आत्मज्ञान झालं असं समजलं जातं. समजलं का माझं विधान? ही जी शुद्ध जाणीव शक्ती आहे त्या जाणीव शक्तीच्या कार्याचाच एक भाग म्हणून बुद्धी आहे की जी देहाला मदत करत असते. ती देहाला चिकटलेली आहे. मन बुद्धी या कोणत्याही गोष्टी दाखवता येत नसल्या तरी कार्यावरून समजतात. जसं तुमच्या ठिकाणी द्वेष असेल तर द्वेष बुद्धी आहे. मत्सर असेल तर मत्सर बुद्धी आहे. काम असेल तर कामनिक बुद्धी आहे. कार्यावरून बुद्धी समजते आणि कार्यावरून मन देखील समजतं. कारण वर्तनावरून मनाचा अंदाज येतो. असं असल्यामुळं या सर्व गोष्टी समजतात. त्या दाखवत्या जरी आल्या नाहीत तरी त्याचा अंदाज नक्की येतो. आणि तुम्ही जगामध्ये दुसऱ्या व्यक्तीशी वर्तन हे या गोष्टीचा तुमच्या कुवतीप्रमाणे अधिकाधिक अंदाज घेऊनच करत असता. इथपर्यंत पटतंय का तुम्हाला? ते असं म्हणतात की आत्मा ही संकल्पना सिद्ध कशी करणार. आत्मा ही संकल्पना सिद्ध करण्यासाठी तुम्ही आता ऐकता आहात, पाहता आहात, तुमच्या घरातून तुमच्या देहाला घेऊन इथं आलेले आहात, दिवाळीचे पदार्थ खाऊन झालेले आहेत आणि आज आमटी भात खाल्ल्यानंतर बरं वाटलं असं म्हणता आहात. ही जी हालचाल आहे ही हालचाल ज्याच्या सत्तेवर होते आहे तो आत्मा आहे. मात्र त्याला सध्या जीवात्मा असं म्हणतात. याचं कारण आत्म्याला म्हणजे शुद्ध स्वरूप परमात्म्याच्या व्याख्येमध्ये जो परमात्मा आणि आत्मा म्हणतात शुद्धात्मा तशा प्रकारे आपल्याला सरसहा बोध नसल्यामुळं मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण असं अबोध किंवा अशा प्रकारचा बोध तुम्हाला असल्यामुळं या बोधानी अथवा अबोधानी तुमच्या वर्तणुकीनी आत्माच सिद्ध होतो. तो जर जीवात्मा नसेल तर तुम्ही तुमच्या देहाला घरातून इथं आणून बसवणार नाही. एवढंच नव्हे तर तो जर नसेल तुमच्या ठिकाणी तर हा हात उचलणं देखील अशक्य आहे. शक्य आहे गुरुत्वाकर्षणाच्या विपरीत नियमांनी एक वस्तू इतका जड असा भाग उचलून वर करणं हे शक्य आहे? तुम्हाला वाटतं असं होऊ शकेल? स्वामीजी असं म्हणत असत की एक मुंगी छोटी आपलं शरीर तुरतुरु घेऊन जात असते आणि एक अवाढव्य हत्ती रस्त्यांनी जात असतो, त्या आत्म्याला किंवा त्या जाणीव शक्तीला मुंगीला चालवणं देखील सहज शक्य आहे आणि हत्ती एवढं अवाढव्य शरीर वाहून नेणं देखील त्याला मुळीच श्रम होत नाहीत, एरवी क्रेन लागेल. जर इकडून तिकडून नेचा असेल तर क्रेन मधून बस मध्ये चढवायला लागतं, त्याला नीट पॅडिंग करून त्याला त्रास होणार नाही अशा रीतीने साखळ्या किंवा दोर बांधून उचलून त्याला ट्रक मध्ये ठेवायला लागतं. त्याला तुम्हाला ट्रक मध्ये चढवता येतं? पण जर त्यांनी ठरवलं तर तो ट्रक मधून उतरू शकतो आणि त्यांनी ठरवलं तर तो ट्रक मध्ये दोन पाय ठेवून चढू देखील शकतो. हे ज्याच्या सत्तेमुळे होतो तो आत्मा आहे. त्यामुळं पर्यायाने आत्मा ही संकल्पना निश्चित सिद्ध होते. होत नसेल तर मला उभं राहून सांगा. त्यांनी विचारले की मन आणि बुद्धी आत्म्याला असतात का नश्वर देहाला असतात? मन आणि बुद्धी ही देहासंबंधित समजलेली आहेत. भगवद्गीतेमध्ये जी पराप्रकृती आणि अपराप्रकृती सांगितलेली आहे त्याच्यात अपराप्रकृतीमध्ये मन बुद्धी आणि अहंकार ही तत्व पंचमहाभूतांच्या बरोबरीने सांगितलेली आहेत. मात्र मन बुद्धी आणि अहंकार यांना चेतना आणि कशा तरी मूळ मिळते. ते स्वतः चेतन स्वरूप नाहीत. कोणीतरी आहे म्हणून त्याच्या सन्निधानाने बुद्धी काम करते. कोणीतरी आहे जाणीव स्वरूप म्हणून त्याच्या सन्निधानी वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव असं भले म्हणत, पण त्याच्या सन्निधानाने ही कल्पना तरी काम करते. त्याच्या सन्निधानाने तो आहे म्हणून देहावर देहाहंता म्हणून अहंता काम करत असते. म्हणून मन बुद्धी आत्म्याला असतात का नश्वर देहाला असतात? तर नश्वर देहाच्या त्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलेल्या आहेत. आणि हे कसं पटवणार, कसं पटवायला पाहिजे सांगा. आत्मा हा अत्यंत निर्गुण निराकार निसंग निरवयव शुद्ध जाणीव स्वरूप आणि एकमेवाद्वितीय असा आहे. त्या आत्म्याच्या सन्निधानाने देहाच्या ठिकाणी या गोष्टी आहेत हे तुम्हाला पटवून घ्यायला लागेल. हे विधान आहे आणि पटवून घेणं तुमचं काम आहे. याच्यापेक्षा अधिक पटवून देता येणार नाही. बायोलॉजिकल डेव्हलपमेंटवर बुद्धी अवलंबून आहे, खरंच आहे. याचं कारण देहाचाच भाग आहे. एवढं तर तुम्ही म्हणता बायोलॉजिकल डेव्हलपमेंटनुसार बुद्धी ही निश्चित होते, मग त्याच्यावरून तुम्हीच तर सिद्ध करताय की हा देहाचा भाग आहे. तुम्हाला पटलेलंच आहे. तुम्ही पुढचंच विधान असं करताय की बायोलॉजिकल डेव्हलपमेंटमुळं बुद्धी ही ठरते. आपली अनुवंशिकता आपले खाणं पिणं याच्यावर बुद्धी अवलंबून आहे, तुम्हीच म्हणताय. म्हणून तर देहाशी ती निगडित आहे. अगदी बरोबर आहे. एवढंच नव्हे तर आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की शेकडो वर्ष झाली तरी देखील मनुष्याचा जो जन्म होतो ज्या दोन पेशी एक संयुक्त म्हणून होतात आणि त्याच्यातून मनुष्याचा जन्म होतो या पेशींचं जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचे काही प्रकार शास्त्रज्ञांनी सांगितलेत त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार अद्याप झालेला नाही. पेशी ही अत्यंत स्वार्थी असून ती स्वतःला जगवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या ठिकाणी जी जिजीविषा आहे ती जिजीविषा तुमच्या मूळ पेशीमध्ये असणारी आपली जगण्याची जी इच्छा आहे त्यामुळे आहे. आणि तुम्ही जरी संपलात तरी ती संपत नाही. ती कोणत्या ना कोणत्या आकारांनी, कोणत्या ना कोणत्या तरी रूपांनी नेहमीच अस्तित्वात असते. तुमच्या कल्पनेप्रमाणे एखाद्या वंशाचा निर्वंश होतो, मात्र वंश पुढे गेलेला असतो. मुलीच्या अथवा मुलाच्या रूपाने वंश पुढे गेलेला असतो. पेशीही अत्यंत स्वतःची सुरक्षा जपण्यामध्ये इतकी सावध असते आणि ती इतकी विस्तारलेली आहे, प्रचंड. पण ती माझी कल्पना, मला नीट आता आठवत नाही मी वाचलेलं, पण 30-32 असे काहीतरी भाग शास्त्रज्ञांनी केलेत, त्याच्यापेक्षा पलीकडे पेशींची देखील विविधता सापडत नाही. आणि या पेशीच तुमच्या आमच्या रूपांनी सगळीकडे अस्तित्वात आहेत. तुमच्या कल्पनेप्रमाणे एखादा वंश संपला तरी वंश संपत नाही. पेशी ही स्वतःला सुरक्षित राखण्यात पटाईत आहे. आणि या पेशीबरोबर, या संयुक्त पेशीबरोबर जेव्हा ती संयुक्त होते तेव्हाच ठरतं की तुमची उंची किती होणार आहे, तुमचा रंग कसा असणार आहे, तुमच्या डोळ्याचा रंग कसा असणार आहे, तुमच्या केसांचा रंग कसा असणार आहे, तुमचे केस किती जाड असणार आहेत, तुमचा स्वभाव, तुमचे गुणधर्म, हे सगळे तिथे संयुक्त होतात. हे सर्व देहाशीच निगडित आहेत. असं सगळं असताना मग आता आत्म्याला वाव काय असा प्रश्न राहतो. तर चेतनेच्या किंवा आत्म्याच्या सत्तेवर ही सगळी घडामोड घडते. जशी देहाची घडामोड जी आहे ती एका सूक्ष्म अशा जाणीव तत्वावर आहे, ज्या जाणीव तत्वाच्या आधारावर आता तुम्ही ऐकताय, त्याच जाणीव तत्वाच्या आधारावर तुम्हाला सूक्ष्मदर्शक यंत्रातून देखील जेमतेम दिसेल किंवा दिसणार नाही अशी पेशी तीच त्याच जाणीव तत्वाच्या आधारावर आहे. त्या पेशीला देखील एक बाह्य शरीर आहे, त्या पेशीला देखील आत्मा आहे, म्हणजे जाणीव आहे, सर्व त्या ठिकाणी आहे. आणि हे शास्त्रांनी देखील सिद्ध केलेलं आहे. याच्यासाठी परमार्थाची आवश्यकता नाहीये. म्हणून शास्त्र देखील मानतं, शास्त्र देखील हे अविनाशित्व मानतं. मात्र शास्त्रज्ञ अलिप्तपणाने निरीक्षण करत असताना आणि विविध प्रकारचे गुणधर्म शोधून काढत असताना आणि त्याच्यामध्ये देखील काही बदल करता येतो आहे का हे पाहत असताना त्याला अविनाशित्वाचा जो बोध आहे, पेशीच्या अविनाशित्वाचा बोध, तो जरी झालेला असला तरी स्वतः मरू नये असं वाटतं. कारण तो स्वतःला देह समजतो. असं असल्यामुळं एका बाजूनी जसं शास्त्राचं विकसन होणार आहे आणि होत आहे, तसं दुसऱ्या बाजूनी आपण अविनाशी असलो पाहिजे ही जी कल्पना आहे, ती कल्पना मुळात आत्म्याची वस्तुस्थिती असल्यामुळं कितीही विज्ञान जरी वाढलं तरी त्याच्या बरोबरीने परमार्थाचा हा भाग देखील नेहमीच पुढे जात राहणार, विकसित होत राहणार. आणि परमार्थी देखील तेवढ्याच छातीढोकपणाने सांगत राहणार की अमृतस्य पुत्र आहा, तुम्ही अमर आहात, अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हो, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरोसा कळेल. जितकं शास्त्र विकसित होईल तितकी परमार्थातली विधानं देखील सत्य म्हणून डोळ्यासमोर येतील. मात्र शास्त्र ज्यांनी विकसित केलं त्यांना बोध होत नाही, ही अडचण आहे. त्यांना जर अडचण कशी असेल शास्त्रज्ञाला, तर तो रात्री ताजा तवाना होण्यासाठी एक पेक पितो आणि मस्त झोपतो. त्याला हे सगळं जरी थिरटकेली समजलं तरी देखील त्याला याचा प्रत्यक्ष अंदाज येत नाही, त्याला समजेल असं होत नाही. आणि इथं परमार्थी पुढे येतात आणि ते म्हणतात की आपल्या स्वतःच्या ठिकाणी देखील याचा अनुभव घेण्याची सोय आहे. मन आत्म्यात आहे का ते देहात आहे, आत्म्यात नाही, कसे पटवणार? माझी अशी कल्पना आहे की एवढे प्रश्न विचारेपर्यंत आधीची जी उत्तरं आहेत त्याच्यातच याची उत्तरं येऊन गेली. मन बुद्धीवर नियमन करते का बुद्धी आपले मन तयार करते? मन बुद्धीवर नियमन करतं. आत्ता आहोत आपण अशा स्थितीमध्ये मनच बुद्धीवर नियमन करतं. तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला गुलाबजाम खायचा नाहीये आणि तुमच्या बुद्धीला ते समजलेलं आहे, तरी देखील मन असं म्हणतं की एक खाऊन टाक काही होत नाही, गोळ्या घेऊ डॉक्टर बघून घेतील, मग आपण डॉक्टरकडे जातो कशाला, आपली काळजी त्यांनी घ्यायची म्हणून तर आपण जातो. म्हणून सांप्रत सद्यस्थितीमध्ये तुमचं मन बुद्धीवर नियंत्रण करतं आहे. आणि ज्याला विकसित मनुष्याची कल्पना म्हणून भगवंतांनी मानली स्थितप्रज्ञ, त्या परिस्थितीमध्ये बुद्धी मनावर आणि सर्वांवर नियंत्रण करते असं सांगितलेलं आहे, जो आपल्या सगळ्यांचा आदर्श आहे. मला असं वाटतं की हे प्रश्न इथं संपतात. अजूनही प्रश्न आहेत पण माझा वेळ संपला. साधारण 20 मिनिटं एका प्रश्नाला किंवा एका व्यक्तीने घेतली तरच हे होईल असं असल्यामुळं या प्रश्नाचा जो पुढचा भाग आहे, प्रश्न क्रमांक 2 मिलिंददादांकडे मी सोपवतो. पण हे प्रश्न चांगले आहेत. हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांनीच मनुष्य परमार्थाकडे वळतो. मी जे सुरुवातीला म्हटलं की यांनी तुम्हाला काय फरक पडणार याचाही विचार करणं तुम्ही गरजेचं आहे. उत्तरं तर दिली जातील, उत्तरं तर मिळतील, पण उत्तरं मिळाल्यामुळे आपल्याला काही समजलं असं समजू नका. उत्तरं मिळाल्यानंतर हेच समजून घ्यायचं आहे की मनाला नाहीसं करणं, बुद्धीला नाहीसं करणं, कारण ते देहाचा भाग आहेत असं असल्यामुळं तर्करहित झालात, मनरहित झालात, तर देहरहिततेचा अनुभव येईल आणि त्या देहरहिततेमध्ये आपल्याला परमात्म्याचं ज्ञान स्पष्ट दृग्गोचर होईल, परमात्मा प्रतीतीला येईल, याच्याकरता परमार्थ आहे हे लक्षात घ्या. म्हणून एका बाजूनी हे प्रश्न आवश्यक आहेत आणि एका बाजूनी या प्रश्नातून आपल्याला कुठं जायचं आहे हे देखील आपण समजून घेऊया. हरिओम तत्सत.
सद्भक्त विवेक रांजणे एक अभंग सादर करतील आणि त्यानंतर मिलिंददादा प्रश्नाचं उत्तर. दरम्यान थोडं थोडं पुढे सरकून घेऊया.
श्री सद्गुरुनाथाय नमः. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, मकर कुंडले मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुका म्हणे माझे हेची सर्वसू, सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर।
मयिचानन्य योगेन भक्ती ही अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरती ही जनसंसदी ही। गीतेच्या 13व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे, त्याला अनुसरून अजून एक प्रश्न। मगाशी ज्या कागदावरून स्वामींना पहिला प्रश्न आला त्याच्यातलाच आहे। बरेच दिवस आपलं केंद्र न झाल्यामुळे आणि दिवाळीमध्ये अपारमार्थिक बरेच विचार डोक्यामध्ये तरळून गेल्यामुळे एकदम काहीतरी असे वादळी प्रश्न एखाद्याच्या मनात निर्माण होऊ शकतात। काय रे बाळा,
त्याने असं विचारलंय की आपण गुलाबजाम खायचा नाही असं बुद्धीला समजल्यानंतर देखील मनामुळे मनाच्या प्रभावामुळे आपण गुलाबजाम खातो, बरोबर की नाही? तसं आपल्याला परमार्थ करायचा आहे हे बुद्धीला समजलं, बरोबर आहे, आणि मनाला समजलेलं नाही। अशा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अगदी सावध सुशिक्षित असते आणि ती ठरवते की बुद्धीला बुद्धीनी खायचं नाहीये हे, त्यामुळे बुद्धीचा पगडा ठेवून वर्तन करते तेव्हा ती खात नाही, बरोबर की नाही? तसंच ज्याला समजलेलं आहे परमार्थाचं महत्व तर तो आपल्या मनाला वळवतो आणि ध्यानाला वगैरे बसतो। उदाहरणार्थ तुला काय समजून घ्यायचंय आता? समजलंय तुला, हो की नाही? तो मग त्याच्या सगळ्या बोलण्या चालण्यात तसा संयम ठेवतो। युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु असं आचरण करायला सुरुवात करतो, असं तो करतो, बरोबर आहे की नाही?
या श्लोकामध्ये जो अव्यभिचारी शब्द आलेला आहे त्या अव्यभिचारी शब्दाला अनुसरून त्यांनी प्रश्न विचारला। ते असं म्हणतात, इथे व्यभिचारी शब्दाचा व्यावहारिक अर्थ अनेकाबद्दल लालसा प्रेम ओढ असणे। अध्यात्मातही त्याच अर्थाने पाहिल्यास केवळ कळेल की एकेक देवाच्या नावाने एकेका वारास भक्ती करणारे, चतुर्थीस गणपतीचे पूजन करणारे, शिवरात्री शंकरास अभिषेक करणारे असेच बहुतेक भक्त असतात। हे उदाहरण प्रवचनात दिले होते। अध्यात्मातील व्यभिचाराचे निरूपण करताना प्रश्न आहे की मग भक्ताने नेमके काय करावे? आधी मी सगळा प्रश्न वाचतो, तोच मोठा आहे, त्याच्यात माझी 4-5 मिनिटं जातील आणि त्याच्या पुढे 20 मिनिटं उत्तर मी देऊ नाही शकणार, कारण मग पंकजदादांना वेळ नाही, म्हणून 10 मिनिटं उत्तर देईल। देवघरात एका देवापासून अनेक देवांची प्रतिष्ठापना केलेली दिसते, इतके देव असावेत का? काही काही प्रश्न आपले त्यांनी जरा पर्सनली विचारलेले आहेत. देव अनेक असले तरी तुम्ही जो देव मानता त्याचीच फक्त पूजा करावी का कसे? मला वाटते, म्हणजे त्यांना असं वाटतंय, हे सर्व प्रत्येकाच्या मनाचे खेळ आहेत. आपल्याला वाटेल त्या एका किंवा अनेक देवांची पूजा करावी, पूजेत फार वेळ घालवू नये. मनन चिंतन साधना याचे परिणाम काही काळाने म्हणजे खूप खूप अभ्यासाने नक्कीच दिसतील अशी माझी श्रद्धा आहे. देवापुढे इतकी वर्षे घालवून एकाही देवाचे डोळे उघडलेले कुणीही पाहिले नाही. म्हणजे मला आत्ता कळलं की देवाचे डोळे उघडण्यासाठी आपण हे सगळं करतो. मला वाटत होतं की आपले डोळे उघडावेत म्हणून आपण देवापुढे असतो, पण देवाचे डोळे उघडण्यासाठी असतं. कुणाला त्याच्याकडून काही मिळालेले ऐकले नाही. आपल्या मनावर लहानपणापासून जे बिंबवले, तात्या पंतोजींच्या पद्धतीने आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे घरी शाळेत वगैरे वगैरे, लहानपणापासून जे बिंबवले ते आपल्याला कायम खरं वाटतं एवढेच. पहिलं म्हणजे व्यभिचारी भक्तीबद्दल त्यांनी प्रश्न विचारला. तर व्यभिचार याचा अर्थ एकनिष्ठतेचा अभाव. अगदी सोपा परमार्थासाठी आपल्याला जर का उपयुक्त असा अर्थ काढायचा असेल तर आपली निष्ठा सतत डळमळीत होत राहणं. व्यभिचारामध्ये व्यभिचाराचा जो व्यावहारिक अर्थ आहे त्या अर्थाकडे जास्त आपण वळूयाच नको, त्याचा इथे काहीही विशेष संबंध आपण ठेवूया नको. त्याच्या मागची जी बुद्धी आहे, त्याच्यामागची जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा जास्त महत्वाची परमार्थात मानली जाते. परमार्थात जो ज्ञानी आहे, 13व्या अध्यायात ज्ञानी ज्ञानाची लक्षणं जी सांगितली भगवंतांनी, त्यातल्या एका श्लोकामध्ये त्यांनी माझ्याविषयी अव्यभिचारी भक्ती असं सांगितलं. म्हणजे माझ्याविषयी प्रेम, भक्ती म्हणजे प्रेम, आणि त्या प्रेमामध्ये व्यभिचार रहितता म्हणजे अत्यंतिक निष्ठा, एकविधता अशी असणं. आणि त्याचं अध्यात्मातही त्यांनी असं सांगितलं की निरूपणामध्ये असं सांगण्यात आलं की आपण एका देवावर स्थिर होत नाही, एका देवावरती आपण प्रेम करू शकत नाही. आपण चतुर्थीच्या दिवशी गणपतीला काहीतरी करतो, महादेवा सोमवारी किंवा शिवरात्रीच्या वेळेला महादेवाची उपासना करतो, असे तुम्ही नाना देव उपासत बसता. आणि त्यांनी अशा वेळेला भक्ताने नेमके काय करावे असा त्यांचा पहिला प्रश्न आहे. म्हणजे अव्यभिचारी भक्तीचा नक्की अवलंब आपल्या जीवनामध्ये कशा रीतीने करावा. सर्वात पहिल्यांदा असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या इथे वेगवेगळ्या देवांच्या ज्या संकल्पना आहेत, वेगवेगळे देव जे आहेत, त्या मानवी बुद्धीचा अत्यंतिक विकास झाल्यानंतर निर्माण झालेले आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण भारतीय तत्वज्ञानामध्ये देवाचं मूळ स्वरूप माहिती झाल्यानंतर सुद्धा आपण देवाच्या दृश्य स्वरूपाचा मुद्दामून कल्पना विस्तार केलेला आपल्याला आढळून येईल. परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, परमात्मा अफूट आहे, परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, हे सगळं ज्यांना माहिती होतं ते ज्ञानेश्वर महाराज किंवा ते आचार्य जेव्हा परमात्मा पांडुरंगासमोर जाऊन उभे राहिले तेव्हा ते देहभाव विवर्जित झाले. तिथे एक मूर्ती होती, छोटीशी 4 फूट उंचीची मूर्ती होती, पाषाणातली तसं म्हटलं तर ती मूर्ती होती. आणि ते बघून ते देहभाव विवर्जित झाले. म्हणजे त्यांना कन्फ्युजन होतं का त्यांच्या भक्तीमध्ये व्यभिचार निर्माण झाला होता, त्यांच्या बोधामध्ये व्यभिचार निर्माण झाला होता, असं असू शकत नाही. परमात्मा जसा निर्गुण निराकार आहे तसा सगुण साकार सुद्धा आहे. परमात्मा एका विशिष्ट तुम्हाला आवडणाऱ्या स्वरूपातच असेल अशा एका भाबड्या समजुतीत राहण्याचं सुद्धा आपण कारण नाही. परमात्मा नाना स्वरूपामध्ये असू शकतो. अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासी, बापर रखमा देवी वरासी खूण बाणली कैसी असा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. परमात्मा जर का सर्वत्र भरून आहे तर तो गणपतीच्या स्वरूपात असेल आणि तो महादेवाच्या पिंडीच्या स्वरूपात असेल तर आपल्याला अडचण काय झाली? आपल्याला कुठली अडचण असण्याचं कारण नाही. आपल्या इथे अनेक प्रकारचे देव आहेत आणि या सगळ्या देवांच्या आत जो मूळ थोरला देव आहे, जो निर्गुण निराकार देव आहे, त्याच्याकडेच खरं म्हणजे भक्ताचं लक्ष असणं आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते. पृथ्वी, आप, तेज, वायू यांनी तुम्ही वर्णन करू शकाल असं काही नाही. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव. जितुके गाव तितुके देव जनाकारणे. ते म्हणतात तुम्हाला गावोगाव वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नावाचे देव आढळून येतील. हा लोकांचा भाव अभिव्यक्त झालेला आहे, हा लोकांच्या भावनेचा फक्त आविष्कार आहे. फक्त तेवढाच देव आहे अशा समजुतीत आपण राहू नये. देव परमात्मा जो आहे तो परमात्मा आपल्या हृदयस्थ जाणीव स्वरूप आपल्याला सतत जाणवणारा असा आहे. त्याचा शोध आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपला हा प्रश्न देखील गळून पडेल. मग आपल्याला गणपतीची उपासना करताना कुठलाही प्रत्यवाय असणार नाही. मग आपल्याला महादेवाची उपासना करताना कुठलाही प्रत्यवाय असणार नाही. आपण गणपतीची उपासना करत असो आणि दुसरा महादेवाची उपासना करत असेल तर आपण त्याचे वैरी होणार नाही, आपल्यामध्ये दोन तट पडणार नाहीत, असं होणारच नाही. जेव्हा तुम्हाला मूळ परमात्मा मूळ देव लक्षात येतो तेव्हा देवाची अनेक अभिव्यक्त रूपं जी आहेत त्या अनेक अभिव्यक्त रूपांच्या विषयी तेवढाच आदर तेवढाच प्रेमभाव निर्माण होतो आणि याला अव्यभिचारी भक्ती असं संत म्हणतात. याला भगवंतांनी अव्यभिचारी भक्ती असं नाव दिलेलं आहे. मग भक्ताने नेमके काय करावे? भक्ताने नेमकं आपल्या आत डोकावून पाहावं. भक्तांनी नेमकं आपल्या आत जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचा शोध घ्यावा, त्याची अन्वेषणा करावी, त्याचा ध्यास घ्यावा. आणि ज्या वेळेला त्या आतल्या परमात्म्याचा शोध लागतो त्यावेळेला बाहेर नाना मूर्तींनी नटलेला जो देव असतो त्या देवाविषयी सुद्धा खूप पराकाष्ठेचा प्रेमभाव निर्माण होतो. आपल्याला वेगवेगळ्या मूर्तींबद्दल वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. आपल्याला महादेव म्हटलं की आपल्या समोर एक आपल्या भावविश्वात एक मूर्ती येते. आपल्याला पांडुरंग म्हटलं की आपल्या मनश्चक्षूंपुढे एक मूर्ती येते. आपल्याला गणपती म्हटलं की एक मनश्चक्षूंपुढे मूर्ती येते. माझ्या मनश्चक्षूंपुढे जी गणपतीची मूर्ती येणार आहे ती तुमच्या मनश्चक्षूंपुढे येईलच अशी काही खात्री नाही आणि असं येण्याचा कुठला आग्रह देखील नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये असा कुठलाही आग्रहच धरलेला नाहीये. अत्यंत अनाग्रह असा भक्तीचा विकास झालेला असल्यामुळे कधी कधी असा गोंधळ मनामध्ये निर्माण मात्र होण्याची शक्यता असते. जेवढा विकास जास्त होतो तेवढा त्या विकासाचं आकलन न होण्याची शक्यता सुद्धा जास्त वाढत असते. म्हणून भक्ताने नेमके व्यभिचाराचं रूप ह्यासाठी सांगितलं की जेव्हा आपण परमार्थ करायला लागतो तेव्हा परमार्थ करताना आपण एकविध होण्याची खूप गरज असते. मी माझ्याच जीवनातला अनुभव सांगतो. मी जेव्हा स्वामीजींकडे गेलो, स्वामी माधवनाथांकडे, त्यावेळेला आम्ही चार पाच मित्र, पुण्यात खूप देव आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे, वे देवांना वेगवेगळी नावं देण्यासाठी तर पुणेकर खूप पेशवाई काळापासून प्रसिद्ध आहेत. तर अशा अनेक देवांना मी जात असे आणि मग स्वामींच्या दुकानात त्यांच्या दर्शनाला येत असे. असे काही दिवस गेल्यानंतर मी स्वामीजींना विचारलं की मी इतक्या देवांना जातो, कुठे गणपती असतो, कुठे दत्ताचं मंदिर असतं, कुठे मरियाई असते, कुठे काय काय असतं, ह्या सगळ्या देवांना जातो, तर आता ह्या मी देवळात जाऊ का नको जाऊ? तर स्वामीजींनी मला दिलेलं उत्तर मोठं माझ्या दृष्टीने क्रांतिकारक ठरलं. मला स्वामीजी म्हणले की तू आता इथे येतोस ना, आता कुठेही जाऊ नको. त्यांनी ज्या आत्मविश्वासाने सांगितलं तर मी पहिल्यांदा थक्क झालो हे ऐकून. त्यांनी असं सांगितलं आता कुठेही जाऊ नको. असं एखादा संत सांगतो तेव्हा तो त्याच्या आत केवढं तेज असेल, त्याच्या आत केवढा आत्मविश्वास असेल अशी आपण कल्पना करू शकता की हा महादेवाला जातोय, हा गणपतीला जातोय, हा दत्ताला जातोय. एखादा दुसरा कुठेतरी त्याच्या शेजारी असतात तर तो म्हणला असता अहो असं काय सांगता, तुमच्यावर कोप होईल ना या सर्व देवतांचा. स्वामी म्हणले कुठेही जाऊ नकोस. त्यांनी सांगितलं की तू आता इथेही ये, इथेच सर्व देव आहेत. आणि त्यांनी ही ओवी सांगितली, जितुके गाव तितुके देव जनाकारण. ते म्हणले ह्या देवांना काही मर्यादा नाही, अपरंपार देव आहेत, 33 कोटी फक्त गायीच्याच पोटात आहेत अशी आपली श्रद्धा आहे. आता कुठेही जाऊ नको, इथेच ये. मग इथे ये ह्याचा अर्थ तुझ्या भक्ती भक्तीला अव्यभिचाराची आता झालर दे, तुझ्या भक्तीला आता अव्यभिचारी कर. कारण तू नाना ठिकाणी जात राहशील आणि तू तिथे जाऊन त्या मूर्तीबरोबर इतर गोष्टींच्याही फंदात पडत राहशील, तुझ्या भक्तीला फाटे फुटत राहतील. जी फाटे फुटणारी भक्ती असते तिला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. म्हणून स्वामीजींनी असं सांगितलं की तू आता फक्त इथेच येत राहा, बाकीचं सगळं बंद हो. याचा अर्थ स्वामी देवळात जाण्याच्या विरोधात होते असा कृपया कुणी काढू नका. स्वामीजींना त्याबद्दल कुठलाही प्रत्यवाय नव्हता, परंतु मला वैयक्तिक त्यांनी जे सांगितलं ते असं होतं. त्यामुळे अव्यभिचारी भक्ती याचा अर्थ फाटे न फोडता एकाच मार्गाने साधना करत राहणं. आणि हे करत असताना समजा आपल्या घरी गणपतीची उपासना असेल तर ती उपासना खूप हार्दिकतेने करणं, आपल्या घरी महादेवाची उपासना असेल तर ती खूप हार्दिकतेने करणं, आपल्या घरी एकादशी असेल तर ते खूप हार्दिकतेने करणं. असा अशा पद्धतीने प्रश्न आहे की भक्तांनी नेमके काय करावे. भक्तांनी नेमकं असं करावं की त्याला सद्गुरुपदिष्ठित जो मार्ग असतो त्या मार्गाने त्यांनी चालत राहावं. देव खूप आहेत, देवालय खूप आहेत, त्या सगळ्यांबद्दल परम आदर आपल्या हृदयात असावा, परंतु त्या सगळ्या ठिकाणी धाव घेऊन जाण्याची गरज नाही. जे जातील त्यांच्यावर टीका करण्याची सुद्धा गरज नाही. जाणारा असेल तो जावो, पण आपण आपल्यामध्ये एक अत्यंत उदार दृष्टिकोन ठेवून आपण आपल्या स्वतःसाठी ही एकविधता, ही अव्यभिचारिता आपल्या भक्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यानंतर त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो त्यांची मतच त्यांनी सांगितली आहेत खरं म्हणजे, की वेगवेगळ्या देवांची पूजा करणं वगैरे जे आहे तर तो ते सगळे मनाचेच खेळ आहेत का. आहेत, मनाचेच खेळ आहेत. आपण आपल्या मनानेच पूजा करत असतो, आपण आपल्या मनानेच सर्व पूजेचे उपचार करत असतो. आपण देवाला पाणी वाहताना सुद्धा ते थोडंसं गरम करतो आणि मग देवावर त्या पाण्याचं, हे सगळं आपल्या मनासाठी आहे. त्या मूर्तीला त्याचं काही नाही, तसं म्हटलं तर तुम्ही आईस कोल्ड पाणी जरी त्याच्यावर ओतलं तरी त्या मूर्तीला काही होणार नाही, हे तुमच्या भावनेचंच प्रक्षेपण आहे. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टवाळी नसावी असं मला वाटतं. देवघरात एक देवापासून अनेक देवांची प्रतिष्ठापना केलेली दिसते, इतके देव असावेत का? असावेत ना, का नसावेत असं मी विचारीन. असू शकतात, असले तरी चालतील, असलेच पाहिजेत असा नियम नाहीये. तुमचा वेळ तसा, तुम्हाला खूप कामं असतात त्यामुळे पूजेसाठी वेळ थोडा मिळतो, परंतु ज्यांना वेळ मर्यादित आहे त्यांनी खूप देव आणून त्या देवांवर अन्याय सुद्धा करू नये, हे तुमचं म्हणणं मला सुद्धा पटतं. काही मी एका मित्राकडे गेलो होतो, त्याच्याकडे इतके देव होते, त्याला म्हणलं अरे आणले कुठून, तो म्हणला नाही ते माझ्या आईनी काही जमवलेत, वडिलांनी काही जमवलेत. आणि मग म्हणलं पूजेला किती वेळ लागतो, तो म्हणला 1.5 तास पूजेमध्ये जातो. हा आता कसं, देव हा वैयक्तिक संकल्पना आहे, जितुके गाव तितुके देव जनाकारणे असंच असतं. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या उपासनेचं स्वातंत्र्य भरपूर आपल्या इथे दिलेलं आहे.
काय की आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे जे देव तेव्हा केलेले असतात आणि आपल्या देव्हाऱ्यात असतात ते वंशपरंपरेने आपल्याकडे चालत येतात. नंतर नंतर पुढे पूजा करणारी जी व्यक्ती असते तर ती वेगळ्या प्रवृत्तीची, अधार्मिक असेल असं नाही पण वेगळ्या प्रवृत्तीची असू शकते. अशा वेळेला काय करावं हा खरा प्रश्न आहे. तुमच्याकडे खूप देव आहेत तर तुम्ही निश्चित जमवलेले नाहीयेत, आधीपासून चालत आलेले आहेत, आणि मग अशा देवांची पूजा करायची की करायची नाही, आणि नाही केली तर पाप लागेल का किंवा काही अपुरं राहील का, आणि एवढे करायचे असतील तर पटत नाही, वेळ नाही, अशा प्रकारचा प्रश्न राहतो. अशा वेळेला मी तुम्हाला सांगतो की एकदा खूप मनोभावे या सगळ्यांची पूजा करावी, एकदा आणि मग आपल्याला ज्या एका अथवा दोन देवांची पूजा करायची आहे तर ते देव ठेवावेत आणि बाकीचे जे देव आहेत ते आपल्या कपाटात ठेवावेत, कोणाला देऊन टाकावेत, देवळात विसर्जन करावेत, पण हे अत्यंत शुद्ध भावाने करावं म्हणजे झालं. असं कित्येक लोक करतात, देवळात देव आणून ठेवतात. अशाच करता की पुढं कंपनीत जाणार असतो 7 वाजता 6 वाजता सकाळी पूजा करता येत नाही अशी परिस्थिती असते. पण जर शक्य असेल आणि आपण भक्त असू तर आपण करावं, पण वडिलांनी केलेलं मुलाला मग नंतर टॅक्सिंग व्हायला लागतं. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा आपोआप बदल ती व्यक्ती करत राहते. परमार्थाचा जर प्रश्न म्हणायचा झाला, परमार्थापुरतं जर बोलायचं झालं, तर वडिलांच्या परमार्थातही वडिलांच्या भक्तीत किंवा पूजेतही भोळाभाव होता का शुद्ध परमार्थ होता माहीत नसतं आपल्याला. पारंपरिकता देखील असू शकते. जर समजलं तर मनन चिंतनादी आणि एका देवाच्या पूजेत सगळे मात्र आले. एवढंच होतं ना नाना?
विचार बदला म्हणजे नशीब बदलेल, याचा नेमका अर्थ काय लावायचा? विचारांचा नशिबाशी कसा संबंध लागतो? असा एक प्रश्न आलेला आहे. आत्तापर्यंत जो सत्संग झाला त्याच्यामध्ये आपल्याला खरंच विचार बदलायला सांगितले गेले. आता फक्त त्यांनी नशीब कसं बदलेल हे आपल्याला बघायचं आहे. एक व्यावहारिक पातळीवर हल्ली कंपन्यांमध्ये सेमिनार्स घेतली जातात किंवा टॉप मॅनेजमेंटची जी मंडळी असतात त्यांना कुठेतरी अशा एका कार्यक्रमाला पाठवलं जातं की त्यांचं काउन्सिलिंग होऊन प्रॉडक्टिव्हिटी चांगली वाढावी ह्याच्याकरता ह्या टॉप मॅनेजमेंटचे विचार बदलण्याची मालक मंडळींना एक निकट जाणवते. आणि मग ते कुठल्या तरी एका काउन्सिलरकडे किंवा अशा पद्धतीचे जिथे कार्यक्रम घेतले जातात जिथे पॉझिटिव्हिटी सांगितली जाते आणि ही मंडळी आल्यानंतर मग चेन रिॲक्शन नुसार आपल्या हाताखालच्या व्यक्तींना हे पॉझिटिव्हिटीचे धडे देतात आणि मग कंपनीचा उत्कर्ष झाला की सगळ्यांचाच त्या मानाने उत्कर्ष होतो. सामान्यतः विचार बदला नशीब बदलेल याला आपण अशा पद्धतीने जर घेतलं तर थिंक पॉझिटिव्ह. बऱ्याच मंडळींमध्ये निगेटिव्हिटी भरून राहिलेली असते. एखादी जर चांगली संकल्पना मांडली गेली तर हा ह्याच्या स्वभाव धर्मानुसार त्या चांगल्या संकल्पनेला पहिल्यांदा अपोज करतो. आपण हे अशा पद्धतीने जर केलं तर चांगलं प्रेझेंट होईल आणि आपलं प्रॉडक्ट चांगलं मार्केटमध्ये जाईल. पण जो जुना असतो तो मनातल्या मनात म्हणतो हे असं बऱ्याच वेळा बघितलंय आम्ही, अशा ह्यांनी काही होत नाही, हे आत्ता आलेत हे काहीतरी सांगतात पण अशा ह्यांनी काही होत नाही. आणि तो आपल्या प्रभावाने काही मंडळींना आपल्या कक्षेत आणून हे होणार कसं नाही असं पाहतो. मध्ये मला एक सद्गृहस्थ भेटले, एका कंपनीचे सीईओ आहेत. त्यांच्या तिथे काही एक कामगारांकरता किंवा स्टाफ मेंबर्स करता खूप चांगल्या पद्धतीचं पॅकेज आणण्याचं त्या कंपनीने ठरवलेलं होतं. म्हणजे जेवढी प्रॉडक्टिव्हिटी होईल, जे बॅलन्स शीट मांडलं जाईल, त्याच्या नफ्या तोट्याच्या गणितावरून ज्यांनी ज्यांनी जेवढा सहभाग दिलाय त्याला तेवढा तेवढा बोनस मिळेल वर्षात एकदा. एम्प्लॉई व्हॅल्यू ऍडिशन असं त्या स्कीमचं नाव होतं. हे जे सद्गृहस्थ होते, जे सीईओ होते, अतिशय दिलदार आहेत, मोकळ्या मनाचे आहेत. त्यांनी असं सांगितलं की मीच पहिला होतो की हे हाणून पाडून कसं होणार नाही असं बघायचं म्हणून मी ठरवलेलं होतं. आणि आज आता मी पाहतो आहे की मी ह्या स्कीमशिवाय हलू शकत नाही. सगळा आमचा ग्रुप ह्या स्कीममुळे
इतका तरतरीत आणि ताजातवाना झालेला आहे. प्रत्येक जण प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढेल आणि बोनस चांगल्यातला चांगला मला कसा मिळेल हे पाहतो. विचार बदला, नशीब बदलेल. निगेटिव्हिटी होती काढून टाकली, पॉझिटिव्हिटी झाली तर सगळी कंपनीच एकदम कुठल्या कुठे निघून गेली. हा एक आपल्या लौकिक जीवनामध्ये, ऐहिक जीवनामध्ये खरंच उपयोगी असलेला असा भाग आहे. आपण सर्व मंडळी आपल्या आपल्या ऐहिक जीवनामध्येही, आपल्या सांसारिक जीवनामध्येही काही काही प्रयत्न करत असतो. प्रपंच म्हणजे पाच मंडळींनी करायची गोष्ट आहे. पाच जणांची पाच मतं असू शकतात. सगळ्यांनी जर बसून विचार विनिमय करून त्यातनं चांगलं सुवर्ण मध्य काढून जर केलं तर घर अतिशय उत्तम प्रेमानी असं चालतं, कोणाला नको असतं. मगाशी स्वामीजी म्हणले आपल्याला शांती हवी आहे, आपल्याला प्रेम हवं आहे, आपल्याला समाधान हवं आहे. पण एखादीच व्यक्ती जर अशी असेल निगेटिव्ह, काही म्हणलं तरी मला नको आहे. तुम्हाला बघा काय करा. सगळेजण आता दिवाळीचं मिलिंद दादा म्हणले, अपारमार्थिक बरेच काय काय गोष्टी केल्या. सगळेजण म्हणतात की एक दिवस आहे, जरा सगळेजण मिळून थोडं बाहेर जाऊन येऊ, केंद्रालाही सुट्टी आहे. फार काही अगदी केंद्र बुडवून आपण जातोय असं नाही. तुमचं बघा तुम्हाला काय करायचंय ते. मला नाही जमणार. उरलेल्या चौघांवर त्याचा असा परिणाम होतो की ते चौघही म्हणतात आता काय करायचं. सगळं घर आपण त्या निगेटिव्ह विचारांनी भरून टाकतो. पण तेच जर सगळ्यांनी त्याला सहमती दर्शवली. पंढरपूरची आनंद यात्रा हे एक विचार बदला नशीब बदलेल याचं फार मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. सगळ्यांनी एक दिलानी, स्वामीजींनी सांगितलं त्या पद्धतीने, प्रत्येक समितीने काम केलं तर सगळ्यांचे विचार बदलले आणि सगळ्यांना ते चार दिवस आपण जणू पृथ्वी तलावर नाहीच होत असा अनुभव येऊन गेला. भगवंताच्या राज्यात आपण होतो. आपल्या मनातले जे कंगोरे असतात, ज्या कुठे कुठे विषमता असतात, त्या विषमता जर काढून टाकल्या. स्वामीजींनी काय केलं बरं, आपल्याकडे काय असे फार मोठे गुण होते म्हणून त्यांनी आपल्याला जवळ केलं. जे काय बारीकस होतं, परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम निज हृदी विकसंत संती संतम कियंत. कोणीच परफेक्ट नसतो. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही असं स्वामीजी म्हणत असत. पण जे आहे त्याला हाताला धरून त्याचं जर कौतुक झालं तर ती व्यक्ती इतकी पॉझिटिव्ह होऊन जाते आणि मग तुम्हाला पाहिजे तसं, पाहिजे तसं म्हणजे आपण काही तिला लगेच वाकवायचा विचार नको करायला, पण चांगल्या विचाराकरता ती प्रवृत्त होऊन जाते. म्हणून विचार बदला नशीब बदलेल, दोन्ही ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही बाजूंनी हे होऊ शकतं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तेणे सुखी, नशिबाची संकल्पना संतांकडे गेल्यानंतर आपल्याला कळते. आपल्याला नशिबाची कल्पना अशी आहे, बघा हो जरा, ही नवीन एक रेष आलेली आहे आणि असं वाचलंय की ही रेष जर उमटली तर परदेश गमनाचा योग आहे. उमटलेली नाहीये, मी आपलं तुम्हाला दिसत नाही म्हणून सांगतोय. तर परदेश गमनाचा योग आहे. नशिबाच्या आपल्या काही संकल्पना आपण करून घेतलेल्या आहेत की एकदा फॉरेन ट्रिप झाली, एखादा छोटीशी बंगली आपली छोटीशी बांधली गेली. आपल्या मनात जी गाडी आपण लहानपणापासून धरून ठेवलेली होती ती कर्मधर्म संयोगाने आली. तुम्ही म्हणाल काय सारखं, तुम्हालाच कसे काय लोक भेटतात. पण खरंच मला एक सद्गृहस्थ भेटले, तुम्हाला सांगतो, त्यांनी मर्सिडीज गाडी घेतली. सोपी गोष्ट नाहीये. आणि ते इतक्या प्रेमाने आणि आनंदाने सांगत होते की लहानपणापासून माझं स्वप्न होतं ही गाडी यावी आणि त्यांनी ती गाडी घेतली. प्रत्येकाच्या नशिबाच्या कल्पना आहेत. आनंदात होते. पण काही काळ असतो ना, ती चालवून आणली, चार वेळा चालवली, पाच वेळा चालवली आणि मग नंतर असं वाटायला लागतं की ठीक आहे, आहे माझ्याकडे. म्हणून नशिबाच्या संकल्पना आपण जर संतांकडे येऊन समजून घेतल्या आणि आपला विचार बदलला तर आपलं नशीबही बदलू शकतं. तुकाराम महाराज असं म्हणतात, अहो आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येर वित्त धन ते मज मृत्यू के समान, अहो कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस। त्यांच्या अनुभवातनं ते त्यांनी सांगितलं, तुमचा उद्योगधंदा उत्तम सांभाळून तुम्ही जर एवढं कराल तर तुमचं नशीब पालटून जाईल। आता स्वामीजींनी जे सांगितलं किंवा मिलिंददादांनी जे सांगितलं की जीवन आहे ना, काही फरक नाही पडत, आपण ध्यानाला नाही बसलो किंवा बसलो काय जगामध्ये फरक पडतो। आपण ती स्टार फिशची गोष्ट ऐकतो, तो तारा मासा एक उचलून पाण्यात टाकला आणि असे कित्येक हजारो स्टार फिश तडफडत होते, तर त्या एक तार्किक व्यक्तीने असं विचारलं की हे एवढे बाकीचे तडफडत आहेत आणि तू एक उचलून समुद्रात टाकतोयस, किती वेळा तुझा हा उद्योग मी लांबनं पाहतो आहे, काय तुला ह्याच्यातनं मिळतं। ती व्यक्ती खाली वाकली, तिने तो उचलला समुद्रात टाकला आणि तो म्हणला ह्याच्याकरता तर फरक पडला। तसं विश्वाची ही जी काय सगळी रचना घडामोड इथे चाललेली आहे ती तशीच चालत राहील। स्वामीजी म्हणायचे तुम्ही ध्यानाला बसता म्हणून तुम्हाला पदार्थ स्वस्त मिळतील किंवा रांगेतनं पहिला नंबर कोणीतरी आणून अहो या तुम्ही पहिलं तिकीट घ्या असं कोणी म्हणणार नाही। उलट तुम्ही पारमार्थी असल्यामुळे नको संकोचाने मागे मागे राहाल तर तिकीटही एखाद वेळेस मिळणार नाही, काही सांगता येत नाही आपल्याला। म्हणून विचार बदला नशीब बदलेल म्हणजे संतांकडे जाऊन नरदेहाचं जे चरम लक्ष्य आहे आपण कोण आहोत हा सगळ्यात मोठा विचार औपनिषद कालापासून आपल्याला देण्यात आलेला आहे। अयम आत्मा ब्रह्म हा सगळ्यात मोठा विचार ऋषी मुनींनी आपल्या अनुभवांनी आपल्यापर्यंत पोहोचवला, सद्गुरूंनी तो ग्रहण करून गुरु शिष्य परंपरेतून आपल्यालाही तो सांगितला, हा सगळ्यात मोठा विचार आहे। हा विचार जर एखाद्याला कळेल आणि तो जर त्याच्या आचरणात येईल तर त्याचं पूर्णतः नशीब बदलून जाईल। नशीब बदलेल म्हणजे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात जो अडकलेला आहे तो अमर होऊन जाईल। केवढा मोठा बदल घडून येईल, मी अमर आहे, मी संकुचित नसून व्यापक आहे, बारीक सारीक गोष्टींनी खिन्न होणारा किंवा हुरळून जाणारा असा न होता मी शाश्वत समाधानाच्या एका समप्रतलावर कायम राहणारा असा मी होऊन जाईन। मग मी कुठेही असो जगाच्या या रंगभूमीवर, मला कुठलीही भूमिका करायला दिलेली असो, पण ह्या विचारांनी मी जर असीन तर त्या ठिकाणी माझं नशीब मी घडवीन आणि माझं नशीब बदललेलं असेल म्हणजे मी समाधानात असीन। जशी परिस्थिती असेल त्याच्यातनं पाऊल पुढे टाकण्याकरता मी कटिबद्ध तर असीनच असीन। वेळ खर तर झाली आपली, पण जेव्हा स्वामीजींनी विवेकानंदांची ती मूर्ती अध्यात्म मंगलधाम मध्ये बसवली तेव्हा ते असं म्हणाले, पहा विवेकानंदांचं एक पाऊल कायम पुढे टाकलेलं आहे, तसं परमार्थी माणसाचं एक पाऊल कायम पुढे पाहिजे, छाती पुढे काढून चाललं पाहिजे। तसं ह्या विचाराबरोबर जो असेल त्याचं नशीब नक्की बदलून जाईल आणि तो सगळ्यांपेक्षा खरंच एका वेगळ्या समाधानाने आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे तो बाकीच्यांचंही नशीब बदलण्याची शक्यता राहते। जसं स्वामीजींचं उदाहरण आपल्या समोर आहे, चिंचवडच्या बँकेमध्ये ब्रँचमध्ये काम करत असताना स्वामीजींकडे आले आणि त्यांचा विचार हृदयाशी बाळगून त्यांनी बाकीच्यांची जीवनही आपल्याबरोबर बदलून टाकली। विचार बदला नशीब बदलेल आणि त्याचा आज आपण फायदा घेतो आहोत। म्हणून ऐहिक विचार आहेत तेही आपण बदलावेत, समोर येणारी व्यक्ती आपण मनत स्वीकारावी जशी असेल तशी, समोर येणारी व्यक्ती आल्याबरोबर मनात असं नको उमटायला खतरुडे माहिती आम्हाला मनात आणि या काय बरं वाटलं बऱ्याच दिवसांनी भेटलात असं दुटप्पी जेव्हा असतं तेव्हा आपल्यालाही समाधान नसतं आणि त्याही व्यक्तीला कळतं की हे फक्त वरवरचं आहे आणि असे संवाद होऊन जेव्हा बाजूला जातात तेव्हा असमाधानानेच दोघंही एकमेकापासून लांब जातात। त्यामुळे विचार बदलून जर आपण येणाऱ्या व्यक्तीला गुणांसहित आपल्यामध्ये सामावून घेत गेलो तर केवढं मोठं प्रेमाचं विश्व आपल्या भोवती निर्माण होतं आणि त्या प्रेमाच्या विश्वात आपणही प्रेमळ होत जातो। गिव्ह अँड टेक पॉलिसी, पेरावं तसं उगवतं हा निसर्ग नियम आहे. पेरावे तैसे उगवते, बोलावे तैसे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त? विचार बदला, नशीब बदलेल. कर्कश बोललात तुमच्याकडे तसाच प्रतिध्वनी येईल, प्रेमळ बोललात तोच प्रतिध्वनी येईल. आपल्याला अपेक्षा असते प्रेमाची आणि आपण बोलतो मात्र कर्कश, मग ते होत नाही. म्हणून विचार बदलावा, आपलंही नशीब बदलून जाईल. आणि नशीब बदलणं म्हणजे आपण अमरत्वाच्या भूमिकेवर, आत्मस्थितीवर निश्चल अविचल पद्धतीने राहणं, हेच खरं नशीब बदलाचं मुख्य गमक आहे असं वाटतं. हरिओम तत्सत.
आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त अरविंद धोंडफळे पसायदान सादर करतील. तत्पूर्वी काही निवेदन करतो. पुढील पाचवा रविवार हा 29 जानेवारी 2012 रोजी आहे. म्हणजे या पाचव्या रविवारच्या कार्यक्रमासाठी आपण पुढच्या वर्षी भेटणार आहोत. ग्रंथविक्री हॉलच्या मागे आहे, त्याचा अवश्य लाभ घ्यावा. भुगव श्री साधकाश्रम येथे शिबिर 25, 26, 27 नोव्हेंबर असं आहे. त्याची नाव नोंदणी सद्भक्त माधव साखरदांडे यांच्याकडे आपण करावी. नमस्कारासंदर्भातलं निवेदन आहे. या दिवाळीच्या निमित्ताने ही विशेष भेट आहे की आकाशवाणी पुणे केंद्रावर सकाळी जे चिंतन हे सदर असतं, त्यामध्ये परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं चिंतन 2, 3, 4 आणि 5 नोव्हेंबर या दिवशी सकाळी 5:55 वाजता होणार आहे. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या सुहृदांनाही याची अवश्य कल्पना द्यावी. हे जे चिंतन आहे हे पुणे आकाशवाणीवरती आहे. तिथे 5:55 म्हणजे 2, 3, 4, 5 नोव्हेंबर सर्वांनी याची अवश्य नोंद घ्यावी. नमस्कार सर्वांनी मनोमन करायचे आहेत. जे साधक परगावहून आलेले आहेत अथवा प्रथमच या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत, त्यांनी स्वामीजींना नमस्कार करायला हरकत नाही. आता पसायदान होईल आणि मग आपला कार्यक्रम संपेल.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो. मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंसे आरव चेतना चिंतामणींसे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्र मेजे अलांछना मार्तंड जे तापहीना ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किं बहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवे जी तेथ भणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
पुढे घेतली